आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन। दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार। इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा। नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक। पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या। आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदॉलिदेस यांनी दिली। मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते। मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली। सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रससोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं। सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे। ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे, त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे। तसंच आंतरराष्ट्रीय एजू सिटी, मेडी सिटी आणि GCC सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली। यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
द पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफोर इज व्हेरी स्ट्रॅटेजिक। आय फर्मली बिलीव्ह दॅट द नेक्स्ट डिकेड कॅन विटनेस अँड एक्स्ट्रॉऑर्डिनरी एक्सपान्शन इन अवर इकॉनॉमिक रिलेशनशिप। शिपिंग and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे। डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे। ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला आधी सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे। प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे। आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली 4थी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने लातूरचे बालरोगतज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे। लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयने कसून चौकशी केली होती, नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत भारताने क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्णशोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी केलंय। जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्री स्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या सत्रात ते बोलत होते। ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारी फिरती तपासणी पथकं, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं। माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमांवर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या सीपीआय माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. पश्चिम आशियातला संघर्ष कायमस्वरूपी संपवण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानमार्फत इराणला नवीन युद्धविराम प्रस्ताव पाठवल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. इराण सध्या या प्रस्तावावर विचार करत असून त्यानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी सध्या तेहरानमध्ये असून लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी इराण दौऱ्याचं नियोजन केलं आहे. अमेरिकेने इराणचा गोठवलेला निधी मोकळा करून सागरी वाहतुकीतले अडथळे दूर करावेत आणि इराणी जहाजांवरचे हल्ले थांबवावेत अशा मागण्या याआधी इराणने अमेरिकेला पाठवलेल्या प्रस्तावात केल्या होत्या. लेबनॉनसहित सर्व आघाड्यांवरचं युद्ध थांबवणं ही आपली प्राथमिकता असल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. अमेरिकेवर आपला विश्वास नाही, परंतु तरीही इराण ही चर्चा सुरू ठेवेल असं बघाई यांनी म्हटलंय. आंतरराष्ट्रीय योग दिनाला एक महिना राहिला असताना आज दुबईतल्या इंडियन पीपल्स फोरमने योगासनांचा कार्यक्रम आयोजित केला होता. दुबईतल्या ऐन मोक्याच्या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात शारीरिक आणि मानसिक आरोग्य तसंच जागतिक एकता आणि कल्याणाचा संदेश देण्यात आला. यंदाचा 12वा योग दिन असून स्वास्थ्य, सामंजस्य आणि जागतिक शांततेसाठी योग अशी यंदाची संकल्पना आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं गेलं, तिथंच त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात बिनबाद 81 धावा झाल्या होत्या. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं. 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचे कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.